नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता सुरळीतपणे पूर्ण. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57% मतदान. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह. राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 49% मतदानाची नोंद. मतदानानंतर मतदान यंत्राला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. आणि इयत्ता 12 परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची मतदान प्रक्रिया आज काही किरकोळ अपवाद वगळता सुरळीत पार पडली. देशभरातली 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 49 मतदारसंघाचा यात समावेश होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57% मतदान झालं. यामध्ये पश्चिम बंगाल 73%, उत्तर प्रदेश 56%, झारखंड 62%, लडाख 67%, जम्मू काश्मीर 54%, बिहार 52%, तर ओडिशात 61% मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघात 5 वाजेपर्यंत सरासरी 49% मतदान झालं. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 39.33%, उत्तर मध्य मुंबई 37.66%, दक्षिण मुंबई 36.64%, दक्षिण मध्य मुंबई 38.77%, उत्तर पश्चिम मुंबई 39.91%, तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 39.15% मतदान झालं. धुळे सुमारे 40%, दिंडोरी 46%, नाशिक 39.41%, पालघर 42.48%, भिवंडी 37%, कल्याण 32.43%, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात 36% मतदानाची नोंद झाली. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र याच मुद्द्यावरून प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली आहे. ज्या ठिकाणी ठाकरे गटाला जास्त मतदान होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी मतदानाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असून मतदारांना उन्हात रांगा लावून तासनतास थांबावं लागत असल्याचं ठाकरे म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात आपण न्यायालयात दाद मागू असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनेक मान्यवरांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल रमेश बैस आणि त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे इथं मतदान केलं. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नामवंत व्यक्ती, उद्योजक तसंच सिने अभिनेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नाशिक इथं महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतीगिरी महाराज, तर दिंडोरी इथं महायुतीच्या उमेदवार भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी मतदान केलं. शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथं मतदान केल्यानंतर मतदान यंत्राला हार घातला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. म्हसरूळ इथं मतदान केंद्रावर जय बाबाजी असे लिहिलेले भगवे वस्त्र घालून मतदान करणाऱ्या जनेश स्वरानंद महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आडगाव इथं उमेदवारांचे पक्षचिन्ह असलेल्या चिठ्ठ्या वाटणाऱ्या 3 कार्यकर्त्यांवर तर अंबड इथं पक्षचिन्हाच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान नाशिक शहरात आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात वाद झाला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघात एका मतदाराच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आला. सदरील मतदाराची ओळख पटवून निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील निर्देशानुसार त्याला मतपत्रिका देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. ठाणे मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी ही माहिती दिली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर तृतीय पंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मुंबईत धारावी इथं छावणी उभारलेल्या शाळा संकुलात 34 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. देशातली एकाच ठिकाणी उभारलेली ही सर्वाधिक मतदान केंद्र ठरली. या मतदान केंद्रांना विविध रंगात विभागून त्या रंगाच्या मतदार चिठ्ठ्या मतदारांना देण्यात आल्या. तर मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून त्या त्या रंगांचे गालिचे अंथरण्यात आले, यामुळे मतदारांना आपलं मतदान केंद्र सहज शोधण्यास मदत मिळाली. त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुले असलेल्या महिलांसाठी हिरकणी कक्ष, मतदारांसाठी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आले होते. धुळे मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक आदर्श, सखी महिला, युवा, दिव्यांग मतदान केंद्र याप्रमाणे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात 24 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. धुळे शहरातील गरुड प्राथमिक शाळा या ब्रिटिशकालीन दगडी वास्तूमध्ये हेरिटेज मतदान केंद्र तयार करण्यात आलं. मतदारासाठी गालीच्या अंथरुण आणि सजावट केलेल्या दालनामध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बनारस हिंदू विद्यापीठाचा COVID-19 वरील कोवॅक्सिनच्या परिणामांवरचा शोध निबंध दिशाभूल करणारा असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR ने म्हटलं आहे. तसंच या अभ्यासात परिषदेनं कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नसून या संशोधनासाठी कोणतेही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेले नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. ICMR ने महासंचालक डॉ राजीव बहल यांनी शोधनिबंधाचे लेखक आणि संपादकांना पत्र लिहून ICMR चा उल्लेख तात्काळ काढून टाकण्याची विनंती केली असून संशोधनात नोंदवल्या गेलेल्या घटनांचा COVID-19 लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2024 घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. maharesult.nic.in, www.mahahssc.board.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 5 जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दळ यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक आज घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित तसंच वित्तीय हानी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी असंही अर्दळ यांनी सांगितलं. या बैठकीला मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीनं खरीप हंगाम 2024 पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण तसंच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. पोखर्णी इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ देवीकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली. लातूर जिल्ह्यात 23 आणि 24 तारखेला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गाळ उपसा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी 2 दिवस गाळमुक्तीचे लातूरच्या विकासाचे हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यात जास्तीत जास्त शेतकरी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गंगापूर तालुक्यात घाणेगाव इथं आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तर अनेक घरावरील पत्रे उडून गेले. जालना शहर परिसरातही आज दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड एक्सप्रेस उद्या 21 रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता सुरळीतपणे पूर्ण. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57% मतदान. मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह. राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 49% मतदानाची नोंद आणि इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.